नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. बिहारमध्ये एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नितीशकुमार यांची निवड झाली आहे. पाटण्यात आज आयोजित एनडीएच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हा निर्णय झाला. नितीशकुमार आजच राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. तमिळनाडूमध्ये कोयमतूर इथं दक्षिण भारत प्राकृतिक कृषी शिखर संमेलन 2025 उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यांनी या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं वितरणही केलं. उद्घाटनापूर्वी संमेलनस्थळी लावलेल्या सेंद्रिय शेतमालाच्या स्टॉलला प्रधानमंत्र्यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ 9% होतं, मात्र गेल्या 10 वर्षात ते वाढून 53% झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत नवीन फौजदारी कायद्यांवरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे दिव्यांग प्रवाशांसाठी घोषित केलेली 25% सवलत येत्या रविवारपासून लागू होईल. सध्या ही सवलत प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. अंतिम चाचणीनंतर ही सवलत संपूर्ण मेट्रो प्रणालीमध्ये लागू होणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची विमानसेवा उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे काही विमान कंपन्यांनी नियोजित उड्डाणं रद्द केली असून काहींनी मुंबईऐवजी पर्यायी विमानतळांवर विमानं उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 513 अंकांची वाढ झाली आणि तो 85,187 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 143 अंकांची वाढ नोंदवत 26,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.